चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांचं बनवलं जाईल पर्यटन स्थळ। राज्य सरकारच्या वतीनं आता साखर कारखान्यांच्या कार्यस्थळांना पर्यटन स्थळाच्या रूपामध्ये विकसित करण्यात येणार आहे। यासाठी सरकारनं 7 सदस्यांच्या समितीचं गठन केलं आहे। या समितीच्या वतीनं कारखान्यांची निवड, तिथल्या पर्यटनाची सुरुवात, येण्या जाण्याची व्यवस्था आणि पर्यटन विभागाशी समन्वय या साऱ्याची रूपरेखा बनवण्यात येईल। ही समिती 1 महिन्याच्या आत आपला अहवाल सरकारला देईल। आबकारी विभागाचे प्रमुख सचिव संजय आर भुसरेड्डी यांनी सांगितलं की उत्तर प्रदेशच्या सहकारी साखर कारखाना संघाचे MD विमल कुमार दुबे या समितीचे अध्यक्ष आहेत। उत्तर प्रदेश ऊस शोध परिषद, शहाजहानपूरचे निदेशक, भारतीय ऊस अनुसंधान संस्थानाचे निर्देशक यांच्यावर प्रचार वैज्ञानिकची जबाबदारी देण्यात आली आहे। पर्यटन महानिदेशक, संयुक्त निर्देशक अधिकारी, सूचना एवं जनसंपर्क विभागाचे निर्देशक यांच्याकडून संयुक्त निर्देशक स्तराचे अधिकारी यांच्यासह उत्तर प्रदेश शुगर मिल्स असोसिएशन आणि अप्पर ऊस आयुक्त हे समितीत आहेत। प्रमुख सचिव म्हणाले की प्रदेशातील काही साखर कारखाने हायवेवर आहेत आणि तो परिसरही अतिशय सुंदर आहे। अशा कारखान्यांचा पर्यटन स्थळासाठी उपयोग केला जाऊ शकतो।